गणना प्रकरण 29 सातव्या महिन्याच्या प्रतिपदेस पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी अंगमेहनतीचे कसलेही काम करू नये. हा तुमचा करणे वाजविण्याचा दिवस होय. परमेश्वराला सुवास यावा म्हणून एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्षाची नरजातीची 7 दोषहीन कोकरे होमबली म्हणून अर्पावी. त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपीठाचे असावे. गोऱ्ह्यामागे 3.5 एफा, मेंढ्यामागे 2.5 एफा आणि 7 कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे 1.5 एफा अर्पावे. आणि तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरिता 1 बकरा अर्पावा. अमावास्येचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरची पेयार्पणे, ह्या सर्वांखेरीज हे अर्पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून विधीपूर्वक अर्पावे. ह्या सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे व कसलेच काम करू नये. आणि परमेश्वराला सुवास यावा म्हणून होमार्पण करावे ते हे 1 गोऱ्हा, 1 मेंढा आणि 1-1 वर्षाची नरजातीची 7 कोकरे अर्पावी. ही दोषहीन असावी आणि त्याबरोबर तेलात मळलेल्या सपीठाचे अन्नार्पण असावे. गोऱ्ह्यामागे 3.5 एफा, मेंढ्यामागे 2.5 एफा आणि 7 कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे 1.5 एफा सपीठ अर्पावे. प्रायश्चित्ताचे पापार्पण, नित्य होमार्पण व त्याबरोबरचे त्याचे अन्नार्पण आणि त्याबरोबरची पेयार्पणे, ह्याखेरीज पापार्पणासाठी 1 बकरा अर्पावा. सातव्या महिन्याच्या 15 दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये आणि परमेश्वराप्रित्यर्थ 7 दिवस सण पाळावा. परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे 13 गोऱ्हे, 2 मेंढे आणि 1-1 वर्षाची नरजातीची 14 कोकरे. ही दोषहीन असावी. त्याबरोबर तेलात मळलेल्या सपीठाचे अन्नार्पण असावे. 13 गोऱ्ह्यांपैकी प्रत्येक गोऱ्ह्यामागे 3.5 एफा, 2 मेंढ्यांपैकी प्रत्येक मेंढ्यामागे 2.5 एफा आणि 14 कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे 1.5 एफा सपीठ अर्पावे. आणि पापार्पण म्हणून 1 बकरा अर्पावा. नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण, ह्याखेरीज हे अर्पण करावे. दुसऱ्या दिवशी 12 गोऱ्हे, 2 मेंढे आणि 1-1 वर्षाची नरजातीची 14 दोषहीन कोकरे अर्पावी. आणि त्याबरोबर गोऱ्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी. आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरची पेयार्पणे, ह्याखेरीज पापार्पण म्हणून 1 बकरा अर्पावा. तिसऱ्या दिवशी 11 गोऱ्हे, 2 मेंढे आणि 1-1 वर्षाची नरजातीची 14 दोषहीन कोकरे अर्पावी. आणि त्याबरोबर गोऱ्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी. नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण, ह्याखेरीज पापार्पण म्हणून 1 बकरा अर्पावा. चौथ्या दिवशी 10 गोऱ्हे, 2 मेंढे आणि 1-1 वर्षाची नरजातीची 14 दोषहीन कोकरे अर्पावी. आणि त्याबरोबर गोऱ्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी. नित्य होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण, ह्याखेरीज पापार्पण म्हणून 1 बकरा अर्पावा. पाचव्या दिवशी 9 गोऱ्हे, 2 मेंढे आणि 1-1 वर्षाची नरजातीची 14 दोषहीन कोकरे अर्पावी. त्याबरोबर गोऱ्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी. आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण, ह्याखेरीज पापार्पण म्हणून 1 बकरा अर्पावा. सहाव्या दिवशी 8 गोऱ्हे, 2 मेंढे आणि 1-1 वर्षाची नरजातीची 14 दोषहीन कोकरे अर्पावी. आणि त्याबरोबर गोऱ्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी. नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पणे, ह्याखेरीज पापार्पण म्हणून 1 बकरा अर्पावा. सातव्या दिवशी 7 गोऱ्हे, 2 मेंढे आणि एक एक वर्षाची नरजातीची 14 दोषहीन कोकरे अर्पावी आणि त्याबरोबर गोऱ्ह्यांसाठी मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी. नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्याखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा. आठव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळ्याचा समारोप करावा. ह्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते असे एक गोऱ्हा, एक मेंढा व एक एक वर्षाची नरजातीची 7 दोषहीन कोकरे आणि त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी मेंढ्यासाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी. नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्याखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा. तुमचे नवस व स्वखुशीची अर्पणे ह्याखेरीज नेमलेल्या सणात हे होमबली अन्नार्पणे पेयार्पणे आणि शांत्यार्पणे परमेश्वराला अर्पावी. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने सर्व काही इस्रायल लोकांना कळविले.